जेवतानाही ओठावर गोविंद नाम असावं असा एक शास्त्र संकेत आहे. दही दूध तूप लोणी खावे सदा मुलांनी, तैसे धडे करावे खेळास ना चुकावे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अन्न हेच परब्रह्म आहे. नुसतंच उदरभरण नाही तर ते यज्ञकर्म आहे आणि म्हणूनच अत्यंत आदरानं अन्न सेवन करा.
वदनी कवळ घेता नाम ध्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्मा, उदर भरण नोहे जाणीजे यत्न कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गत्य घोषे म्हणावे. हरी चिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ.